सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्यासोबत. मॉर्निंग नंबर वन मध्ये सलमान खान आणि त्याचं इन्कम असावं कसं, तर ते असं सलमान खान सारखं. येस, म्हणजे आपलं ते बिग बॉस चालू होतं लास्ट सीझनला, काहीतरी त्याला म्हणे 6-8 crore रुपये पर एपिसोड मिळत होते. पण एकूणच त्या कार्यक्रमाची लोकप्रियता आणि सलमान खानला असणारं वेटेज या सगळ्या गोष्टी पाहता सलमान खाननी जवळजवळ आपल्या मानधनामध्ये 30% वाढ केली आणि आता मागणी अशी चालली आहे की 10 crore रुपये पर एपिसोड नेक्स्ट सीझनमध्ये सलमान खानला मिळावे. एकूणच अशा बातम्या फिरत होत्या की बाबा रे सलमान खानला एवढं काही मिळणार नाही, त्यामुळे अँकर चेंज होतो की काय वगैरे वगैरे. पण बिग बॉसचे जे कोणी मंडळी आहेत प्रोड्युसर्स, त्यांनी सांगितलं डेफिनेटली सलमान खान एक बहुत ही अहम सा हिस्सा है हमारे शो का, इसीलिए वो जितना पैसा मांगेंगे हम उतना देंगे. आणि सलमान खान 10 crore रुपयाच्या मानधनासोबत आता आपल्याला नेक्स्ट सीझनमध्ये दिसणार आहे. बाप रे, असं इन्कम पाहिलं ना लोकांचं, कुठंतरी आहे ना जळजळच होते नाही का मनामध्ये. असं सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.